आम्ही कोणताही प्रोग्राम सुरू करण्याच्या आधी ओम शांती म्हणतो, कारण की हा शब्द ओम शांती आम्हाला आमच्या आत्म्याच्या स्वधर्मात टिकायला सहज साधन असते. याच्यापूर्वी आपण ऐकले असेल ब्रह्मकुमारी बद्दल की ब्रह्मकुमारी आत्मिक ज्ञान देणारी संस्था आहे. या जगात पुष्कळ प्रकारचे ज्ञान आहेत. ज्यांना मेडिकलचे ज्ञान पाहिजे ते मेडिकल कॉलेजमध्ये जातात, ज्यांना लॉचा ज्ञान पाहिजे ते लॉ कॉलेजमध्ये जातात. असे पुष्कळ प्रकारचे या समाजात ज्ञान आहे. त्या प्रत्येक ज्ञानाचं आपलं महत्व आहे, पण सर्वात जास्त महत्व प्रत्येकाला जे आढळते आपल्या जीवनात तो ज्ञान आहे, आत्माचा ज्ञान. कारण की आम्ही स्वतः आम्ही आत्मा आहो हेच आम्हाला माहीत नाही. आम्हाला वाटते आम्ही शरीर आहो, आणखी आमच्या शरीर मध्ये आत्मा असते, पण असं नाही. म्हणून आम्ही आमचं जे कॉन्शियस असतात, म्हणजे आमचं जी आमच्याबद्दल जी आम्हाला माहिती आहे ती आमच्या शरीराबद्दलची माहिती आहे. आणखी शरीरात जी आत्मा विद्यमान आहेत, आणखी शरीर द्वारा आत्मा जी कार्य करते, तर दिसते बाहेरून शरीर, पण कार्य करणारी किंवा आत्मा जे आहेत ते शक्ती आहेत, जे आमच्या कर्मेंद्रियांनी आम्हाला कार्य करून दाखवते. म्हणून आम्ही म्हणतो की ही आत्मा या कॅटेगरीची आहे, छान आहे किंवा खराब आहे. कारण की शरीराने केलेले कार्य किंवा तोंडातून निघालेले शब्द किंवा आमचा भाव, आंतरिक भावना, हे सगळे जे आहे ते एक मनुष्य वृत्ती ला आम्ही म्हणतो की हे हा मनुष्य या वृत्तीचा आहे. वृत्ती म्हणजे ऍटिट्यूड, जे आमच्या आंतरिक आत्मा जे आहे ते ऍटिट्यूडनी बनतात. तर याप्रमाणे आम्ही आत्मांचं लक्ष काय आहे, आजचा आमचा विषय आहे लक्ष, म्हणजे आमच्या जीवनाचं काय लक्ष असायला पाहिजे. आमच्या इथे माउंट अबूला जिथे आमचं हेडक्वार्टर आहे तिथे ज्ञान सरोवर म्हणून एक 27 एकराचा कॅम्पस आहे मोठा. आणखी ते बघायला पुष्कळचे कॉलेजचे आणखी हायर स्कूलचे स्टुडंट्स येतात. मी त्यांना अटेंड करतो, आणखी त्यांना विचारतो की तुमच्या जीवनाचं लक्ष काय आहे. तर मला सॅटिस्फॅक्टरी संतोषदायक काही म्हणजे त्यांच्याकडनं हे त्यांचं लक्ष काय आहे हे कळत नाही. स्टुडंटचं लक्ष असे असते की बस मी स्टुडंट आहे, आणखी मला ही परीक्षा पास करायची आहे, आणखी त्यानंतर मला पैसे कमवायचे आहे, आणखी असे त्यांचे काहीतरी लक्ष असतात. पण जीवनाचं लक्ष म्हणजे प्रत्येकाचं जीवनाचं लक्ष, आंतरिक लक्ष आमचं असं असतं की जे बाहेरून आम्ही व्यवसाय करतो किंवा शिक्षण घेतो, आमचं जीवनाचं मूळ लक्ष हे असतात की आम्हाला सुख पाहिजे. जे काही आम्ही कार्य करतो किंवा जे काही आम्ही धन कमवतो, आम्हाला शांती पाहिजे, आम्हाला आनंद पाहिजे. ही प्रत्येक आत्माचं लक्ष आहे. पण त्या लक्षाची पूर्ती आम्हाला कसं व्हावी हे त्यांना कळत नाही. म्हणून कारण की त्यांची बुद्धी स्थूल शरीर आणखी स्थूल दुनिया च्या मदात राहून तिथूनच ते सुख शांती आम्हाला पाहिजे, आणखी ते त्यांना भेटू शकते अशी त्यांची काहीतरी कल्पना असते. म्हणून त्यांचं जे टोटल एफर्ट असतात ते इथूनच ते सुख शांती घेण्याची असतात. परंतु शांती हा एक मोठा शब्द आहे. म्हणजे शांतीचे प्रकार किंवा शांतीची अनुभूती वेगळी वेगळी आहेत. शरीर शांत झाला त्यालाही शांती म्हणतात, ते आम्हाला नको. शरीर शांत झालं म्हणजे शरीरचं मरण झालं. पण आम्हाला शरीर जिवंत पाहिजे, आणखी मनात शांती पाहिजे. आता मनाची शांती म्हणजे मग आम्हाला मन काय आहे ते कळलं पाहिजे. मग मनुष्य म्हणतात की मग मन जे आहे ते एक हॉर्स सारखं आहे, घोड्यासारखं आहे, इथे इथे फिरतो, त्याच्यावर कंट्रोल नाही. ती तर श्रेष्ठ शिक्षण म्हणजे श्रेष्ठ ज्ञान तेच आहे की जे ज्ञान आम्हाला मनावर कंट्रोल करण्यात हेल्प करतात. आणखी ती विधी काय असते, आणखी ती आपल्या जीवनात आम्ही ती विधी कशी इम्प्लिमेंट करून त्या मनावर आम्ही कंट्रोल करू शकतो, आणखी मनातून सतत आम्ही पॉझिटिव्ह विचार किंवा कल्याणकारी विचार कसे आम्ही क्रिएट करू शकतो, ही जी टेक्निक आहे या टेक्निकलाही आम्ही राजयोग म्हणतात. राजयोग म्हणजे मी आत्मा आपल्या कर्म इंद्रियांची राजा बनते. आता काय आहे, आम्ही आत्मा आपल्या कर्म इंद्रियांची गुलाम आहे. कधी आमच्या डोळ्यां काही आम्ही वाईट पाहतो, आम्ही वाईट ऐकतो, कधी आम्ही जे नाही खायला पाहिजे, आमच्या शरीराला आवश्यक नाही आहे ती वस्तू पण आम्ही खातो, म्हणजे इग्नोरंट आहे, ज्ञान नाही. कितेकांना ज्ञान आहे पण तरी त्यांच्या आत्मामध्ये तिथली शक्ती नाही आहे की त्यांना ते कंट्रोल करू शकेल. तर म्हणून जी आत्मा आहे त्या इंद्रियांची आज गुलाम झालेली आहे. तर सर्वात श्रेष्ठ शिक्षण जर कोणी मला विचारेल तर मी त्यांना सांगणार की श्रेष्ठ शिक्षण आत्मकंट्रोल, आत्मनिर्णय. आणखी ते आम्हाला या ही जी शिक्षण आहे राजयोग, तर आमचं लक्ष असं असलं पाहिजे की आम्ही जे या जीवनात आलो तर ही जीवन चक्र काय आहेत, आणखी मी कोण आहे, मी इथे कशाला आलो या जगात, आणखी या शरीराने माझ्या कसे काम करायला पाहिजे, याची जाणीव आम्ही करून घ्यावी. कारण की जर आमचं लक्ष क्लिअर असलं की मला स्वस्थ निर्भय निश्चिंत जीवन जगायचं आहे, मग त्या रस्त्याने आम्ही जाऊ. जर आमचं लक्षच काही नाही, धन कमवायचे लक्ष आहे, धनी टेम्पररी सुख आम्हाला भेटते पण दुःखही भेटते. प्रत्येकाला तुम्ही विचारा लक्ष काय आहे आजचं, आजकालच्या मुलांना किंवा मोठ्यांनाही, तर त्यांचं मेजॉरिटी यांचं असं असतं की त्यांना धन कमवायचं आहे. कसे कमवायचे आहे, प्रत्येक म्हणजे कितीकांचं म्हणजे उत्तर असं येते की कोणत्याही प्रकारे मला धन कमायचं आहे. नाही, हे काही लक्ष नाही आहे जीवनाचं, हे आम्हाला काही सुख देणारे नाही आहे. म्हणून काही लोक धन कमवायच्या मागे जातात, इतके आयुष्याचे वर्ष ते आपले त्याच्यात देतात, पण अंतिम रिझल्ट त्यांच्या जीवनाचा तुम्ही बघाल तर त्यांना सॅटिस्फॅक्शन नाही आहे, कंटेनमेंट नाही आहे, म्हणजे जे काय म्हणतात की त्यांच्या जीवनात तृप्ती नाही आहे. त्यांना आणखी काही काही पाहिजे, काही पाहिजे, ती पाहिजे पाहिजे पाहिजेची त्यांची जी भूक आहे ती संपत नाही. कारण की जे आंतरिक आत्माला जे पाहिजे ते त्यांनी दिलेले नाही, शरीराला जे पाहिजे ते त्यांनी थोडंफार दिलेलं आहे, पण शरीर अल्टिमेटली डिपेंड आत्मावरती आहे. आत्मा अगर तृप्त असली झाली तर मग तृप्त शरीर ऑटोमॅटिक तृप्त होते. आत्मा अगर तृप्त असली झाली तर मग तृप्त शरीर ऑटोमॅटिक तृप्त होते. तर बेसिक जे आहेत रिक्वायरमेंट जे आहेत आमचे बेसिक ते आत्मे आत्माचे आहेत. तर आत्माचं ज्ञान आणखी आत्मा जे ओरिजिनल आमचे जे संस्कार आहेत, आणखी ते संस्कार जर आम्ही त्यांचं अध्ययन केलो तर आम्हाला कळेल की बरोबर आहेत, द टोटल डिमांड जे आहेत, आवश्यकता जी आहेत, ते आत्म्याची आवश्यकता आहे. आता जेव्हा सृष्टी सुरू झाली होती तेव्हापासून आम्ही आत्मा या शरीराद्वारा की दुसऱ्या शरीराद्वारा आपलं पाठ बजाव आम्ही आलेलो आहोत इथपर्यंत. आमची अशी समज आहे की कोणी म्हणतात 84 लाख जन्म असतात, कोणी म्हणतात 84 जन्म म्हणतात, त्यांची आम्हाला काही खुलासा झालेला नाही आहे. या ज्ञानामध्ये त्याचाही आमचा खुलासा होतो की आम्ही फक्त 84 जन्म घेतो. आणखी सुरुवातला जेव्हा आम्ही घरून परमधामून या सृष्टीवर पाठवायला येतो तेव्हा या सृष्टीवरती देवी देवतांचा राज्य असतो. त्यांचा आमच्या हिस्ट्रीमध्ये आहे की कृष्ण इथे होऊन गेले आणखी ते राजा बनले आणखी त्यांची राजधानी होती आणखी प्रजा आणखी राजा दोन्ही सुखी होती. त्यानंतर आम्हाला रामराज्याचाही उल्लेख आम्ही ऐकलेला आहे की रामराज्यमध्येही पुष्कळ सुख होते, शांती होती, समृद्धी होती म्हणून गांधी महात्मा गांधीजींनीही असं सांगितलं होतं की रामाला रामराज्य आणायला पाहिजे आणि रामराज्य आणू म्हणजे द राज्य जे आहे ते सुख शांतीचे राज्य असे आम्ही या जगातला आणायचे आणखी आणू. हे का असे म्हणतात कारण की त्यांना माहीत आहे की फ्यू थाउजंड इयर्स अगो म्हणजे काही वर्षानंतर काही हजार वर्षानंतर या जगात भारतमध्ये सुख शांतीचा राज्य होता. आमची हिस्ट्री ही पण सांगते की या भारतमध्ये सुख शांतीचे राज्य होते आणखी लोक सुखी होते. घरात कुलूप पण ते लावत नसतात. आणखी पुष्कळ दानी स्वभावाचे लोक होते. आणखी टोटल समाजची जी रचना होती ती संघटित रचना होती. मोठे मोठे फॅमिलीज होते आणखी त्या एकाच घरात 20-25 लोक प्रेमाने राहायचे. पण आजचा समाज किंवा आजची फॅमिली रचना जर आम्ही बघितली ती खंडित रचना आहे. कारण की मनुष्य जे झालेले आहे ते स्वार्थी झालेले आहे. आपलं करायचं, आपलं पोट भरायचं, आपलं बघायचं, कोणाला काही द्यायचं नाहीये. संकुचित भावना झाली आहे. त्या संकुचित भावनामुळे त्यांची बुद्धी आणखी विचार करण्याची जी शैली आहे ती पण पुष्कळ संकुचित झालेली आहे. म्हणून ते कोणाला काही देत नाही म्हणून त्यांना कोणातून काही परत भेटत नाही. हे प्रकृतीचं रूल आहे, कानून आहे की जे तुम्ही द्याल तेच तुम्हाला मिळेल. जर आम्ही कोणाला छान शब्द छान व्यवहार केला तर आम्हाला छान व्यवहार मिळेल. आमचं काय असतं की तुरंत आम्हाला छान आम्ही तुमची जे छान व्यवहार केला तर आम्ही एक्सपेक्ट करतो की तुरंत आम्हाला ते छान फळ भेटायला पाहिजे. पण जे कर्म आम्ही मागे केलं त्याचा परिणाम मला आता येत आहे ते आम्हाला कळत नाही. कारण की आमची तिथेही स्वार्थ बुद्धी किंवा लहान बुद्धी असल्यामुळे हे आम्ही तुरंत ते एक्सपेक्ट करतो. आम्हाला असं वाटतंय की हा जो माझा जीवन आहे, हा जो माझा शरीर आहे, हाच माझा जीवन आहे. पण असं नाही. हा आमच्या अनेक जीवनाचा एक कडी आहे. मनुष्य आत्मा जास्तीत जास्त 84 जन्म घेतात. आणखी ही जन्म जी आहे ते 84 जन्माची एक कडी आहे. कर्म फल फिलॉसॉफी अनुसार आम्हाला काही कर्माचे फळ तुरंत भेटतात आणखी काही कर्माचे फळ आम्हाला पुढच्या जन्ममध्ये येतात. जसे आम्ही शेतात काही असे बीज असतात की आम्ही टाकलं बीज तर आम्हाला 1-7 दिवसात किंवा 1 महिन्यात आम्हाला ते काढता येते म्हणजे त्याची आम्हाला फायदा होते. आणखी काही असे बीज असतात जे 6 महिन्यानंतर किंवा 1 वर्षानंतर किंवा जसे आंब्याची आम्ही लावलं बाग तर 5 वर्षानंतर संत्र्याची बाग आम्ही लावतो 5 वर्षानंतर आम्हाला ते त्यांचे फळ आम्ही घेऊ शकतो. त्याचप्रमाणे कर्म फिलॉसॉफीमध्येही काही कर्म असे असतात आम्हाला तुरंत रिझल्ट तुरंत फळ आम्ही एक्सपेक्ट करतो आम्हाला मिळतात. आणखी काही कर्म आमचे पुढच्या आमचे जे जन्म आहे तिथे आम्हाला मिळतात. तर आमचं जो एक्सपेक्टेशन आहे की आम्हाला तुरंत ते असे आन्सर पाहिजे ते आमचे एक्सपेक्टेशनची जी आमची विचारधारा आहे हीच रॉंग आहे, गलत आहे. म्हणून आम्हाला डिससॅटिस्फॅक्शन असं आम्हाला आमच्या जीवनात करते. कारण की ही जी कर्म फिलॉसॉफी आहे डीपली याचं आम्हाला ज्ञान नाही. तर हे सगळं ज्ञान आमच्याकडे आम्ही करून घ्यायला पाहिजे. आणखी आम्ही बघितलेलो आहो की जसे आमची विचारधारा असेल, जसे आमची प्रति दिवसची, समजा मला आज कुठे जायचं आहे, तर आमच्या मनात पहिले विचार येते, मग आम्ही फायनल करतो की या वेळेस या साधनाने मी या इथे जाणार आहे. म्हणजे आम्ही एक टेम्पररी लक्ष आमच्या मनात निर्धारित करतो, मग त्यानंतर आपोआप आमच्या ते लक्षण येतात. म्हणजे त्या वेळेस त्या साधनाने मला तिथे जायचं आहे, आणखी कसं बोलायचं आहे, काय करायचं आहे, ते आम्ही आपल्या मनात प्लान करतो, आणखी तसं मग आम्ही तिथे जातो, आणखी तो काम करतो. म्हणजे जे आमचे लक्ष असतात, आमचे लक्ष लहान असो मोठे असो, 5 मिनिटाचे असो किंवा काही असो, त्याप्रमाणे आमचे लक्षण आपोआप आमच्या मनात त्याचा प्लान येते. तसंच आमचं लक्ष अगर श्रेष्ठ असलं, म्हणून जे स्कूल किंवा कॉलेजचे जे मुलं आहेत, त्यांचं जर लक्ष महान असलं, मला हे बनायचं आहे ते बनायचं आहे, तर त्यांची विचारधारा अशी चालते त्याच मार्गाने की ते त्या संबंधित पुस्तकं जमा करतात, आणखी त्या पुस्तकाचं अध्ययन करतात, काही आणखी त्याची इन्फॉर्मेशन कलेक्ट करतात, आणखी मग त्यांची बुद्धी त्याच रस्त्याने जाते. म्हणून आमच्या जीवनाचं एक श्रेष्ठ लक्ष व्हायला पाहिजे. आणखी मी जर सहज एक गोष्ट सांगतो की आमचं जे लक्ष, लहान लहान लक्ष, हे लहान लहान लक्ष आहे, मला हे बनायचं आहे, मला ते बनायचं आहे, मला, पण मी असेही व्यक्ती बघितलेला आहे माझ्या जीवनात की त्यांचं लक्ष असतो की मी महान व्यक्ती बनण्याची माझी इच्छा आहे, आदर्श व्यक्ती, म्हणजे माझी कर्म, माझे चलन, माझा व्यवहार असा झाला पाहिजे की माझ्या व्यवहाराने कोणाला दुःख किंवा कोणाला इन्सल्ट मी कधी केले नाही पाहिजे. एक ग्रेट ह्युमन बीइंग ज्याचे जे लक्ष असतात, एक महान आदर्श लोकांचे जे लक्ष असतात, ते तसे लक्ष घेऊन आपल्या जीवनात चालतात. आम्ही बघितले आहे की जे काही विनोबा भावे जे फॉलोअर्स होते, म्हणजे त्यांची जी विशेषता होती, त्यांनाही त्यांचं काही त्यांनी आपल्या जीवनात फॉलो केलं, किंवा महात्मा गांधीचे त्यांनी काही फॉलो केले, किंवा जे काही त्यांचे हिरोज होते त्यांच्या याचे, त्यांना त्यांनी जे फॉलो करत, काही ना काही त्यांचे गुण त्यांच्या जीवनात आढळले जरूर, कारण की त्यांनी लक्ष आपलं ठेवलं की आमचं लक्ष असं महान झालेलं पाहिजे. तसेच या विश्वविद्यालय म्हणजे ब्रह्मकुमारी ईश्वरी विश्वविद्यालय म्हणजे, कारण की ईश्वरी विश्वविद्यालय म्हणून आम्हाला लक्ष, श्रेष्ठ लक्ष आम्हाला देतात ते 7 दिवसाच्या कोर्समध्ये, की आम्हाला देवी देवता सारखे महान लक्षधारी, डिवाईन क्वालिटी, दैवी गुण जे आम्हाला लक्ष आमच्या जीवनात आम्हाला देतात. आणखी जेव्हा आम्ही त्या मार्गावर चालतो, तर काही ना काही आमच्या येथे ते गुण आमच्या व्यवहारात जरूर येतात. जितकं आम्ही कॉन्सन्ट्रेट करू आपल्या लक्षवर, आणखी त्यांचे गुण काय असेल, काय होते, जितके आम्ही त्यात लक्ष देऊन त्यांना आपल्यात अडॉप्ट करण्याची आम्ही कोशिश करू, तितके लक्ष आमच्या जीवनात आपोआप येतात. तर ही गोष्ट एकदम शाश्वत आहे की आमचं जो जीवन आहे, प्रतिदिनची आमची जीवन आहे, त्यात आमचे जीवन एक ब्लँक स्लेट सारखे नाही, पण एक फुल एम, आणखी प्रत्येकाचा एक हायर एम, आणखी मग त्याला कसं अचीव करायचं, म्हणून त्यांचे बरोबरचे थोडे लहान एम, आणखी प्रतिदिवसचेही आमचे लक्ष ते आम्हाला निश्चित पाहिजे. म्हणजे जशी की आमची दिनचर्या जी आहे या विश्वविद्यालयामध्ये, ती प्रत्येकाची दिनचर्या पूर्ण विश्वमध्ये जे काही या विश्वविद्यालयाचे स्टुडंट असतात, त्यांची दिनचर्या निश्चित असते. ते कुठलेही खंड मध्ये असतात, ते कोणत्याही देशात असतात, तिथे कोणताही टेम्परेचर असो त्यावेळेस, पण आमची दिनचर्या सकाळी उठण्याची आहे. आमच्या घरात आम्ही बघतो मुलं जी असतात रात्री 11-12 वाजेपर्यंत टीव्ही बघतात किंवा असे काहीतरी करतात, पण झोपण्याचं टाइम आमचं निश्चित नसलं तर उठण्याचं टाइम तरी आमचं निश्चित होणार नाही. तुम्ही कोणत्याही महापुरुषाची जीवन कहाणी बघा आणखी पढा, आणखी वाचा तर तुम्हाला कळेल की अर्ली मॉर्निंग सकाळचं वेळ उठायचं असते. मी 2-3 दिवसापूर्वी एक पुस्तक वाचत होतो आणखी त्यात मला वाचायला आले की जे काही जनावर असतात किंवा पशु पक्षी असतात ते पण सूर्याच्या सूर्य उगायच्या अगोदर ते इवन पशु पक्षी आणखी जनावर ते उठतात 5:05 सुमारास. आणखी ह्युमन बीइंग्स मनुष्य आत्मा जे असतात त्यांची दिनचर्या ते स्वतः फिक्स करत नाही आणखी ते लेट उठतात. आमच्या जीवनाची कुंजी आहे सकाळी उठायची, कारण की आमचे सूर्य उगायच्या अगोदर जर आम्ही उठलो आणखी फ्रेश झालो तर त्या वेळेचे आपण जरा आपल्या आंतरिक आत्म्यात जाऊन तुम्ही बघाल तर तुम्हाला छान अनुभूती येईल. जर तुम्ही 4 उठून फ्रेश होऊन काही करतात किंवा देवाला याद करतात किंवा मेडिटेशन करतात त्याची अनुभूती आणखी फ्रेशनेस इतकी आम्हाला फ्रेश करते की पूर्ण दिवसभर आम्ही फ्रेश असतो. प्रत्येक शास्त्रात कोणत्याही शास्त्रात 4 मेडिटेशनला या किंवा 4 इबादतला किंवा 4 सुमारास ब्रह्म मुहूर्त ज्याला आम्ही म्हणतो काय त्या ची विशेषता आहे आम्हाला जेव्हा आम्ही फॉलो करतो आणखी आपल्या अनुभव प्रॅक्टिकल मध्ये आम्ही जेव्हा ही प्रॅक्टिस आणतो तेव्हा आम्ही